काय सारखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ कटी लंगोटी हे असे एक वस्त्र दुजे अंबराचे असे दिव्य वस्त्र शुका सारखे पूर्ण वैराग्य त्यांचे जणू धूम्रवर्णी अशा शंकराचे ओम श्री स्वामी समर्थ।
शुक हा महर्षी व्यास यांचा सुपुत्र भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने झाल्यामुळे हा डिझायरलेस विषय जिंकूनच जन्माला आलेला। हे शुकाचार्य आजन्म ब्रह्मचारी होते, तसेच महान भगवत भक्तही होते। एकदा हे तप करत असताना इंद्राने त्यांचा तपोभंग करण्याच्या उद्देशाने रंभा नावाच्या अप्सरेला त्यांना मोहित करायला पाठवले, पण रंभेच्या कोणालाही लोभात पाडेल अशा नृत्य कौशल्याने किंवा तिच्या मादक इंटॉक्सिकेटिंग अशा लावण्याने शुकांच्या मनात जराही विषय वासना लस्ट निर्माण झाली नाही। या इन्सिडेंट वर आधारित संस्कृत मध्ये एक अगदी बोधपर असं दीर्घ काव्य रचलं गेलंय, रंभा शुक संवाद। यर रंभा रिप्रेझेंट्स मायेच्या जाळ्यात पूर्णपणे फसलेली आणि त्यामुळे भोगी बहिर्मुख आणि विषयासक्त अशी बनलेली वृत्ती। यामुळे वन कॅनॉट सी बियॉन्ड द प्लेजर्स ऑफ द सेन्सेस, एस्पेशली प्लेजर्स ऑफ द फ्लेश। या उलट शुकाचार्य हे अंतर्मुख अनासक्त असे योगी आहेत। ते एकाकार वृत्तीचे प्रतीक आहेत। परमात्म्याचे अखंड ध्यान करता करता त्या परमात्म स्वरूपावर निरंतर वृत्ती स्थिर ठेवल्यामुळे ते स्वतःच ब्रह्माकार झाले आहेत। बाय फोकसिंग ऑन गॉड अँड गॉड अलोन ही हॅज बिकम वन विथ गॉड। या रंभाशुक संवादात लावण्य खाणी रंभा रंग रूप यौवन आणि नयन मनोहर अशा दृश्य जगताचे वर्णन करताना कंटाळत नाही, तर मुनी शिरोमणी शुक भगवंताचे अनुसंधान भगवत भक्ती त्याची आराधना सेवा स्तुती याबरोबरच सत्संगती विरक्ती तदाकार वृत्ती याबद्दल बोलताना थकत नाहीत। या जुगलबंदीत रंभेच्या प्रत्येक मुद्द्याचं खंडन शुक करतात। एके ठिकाणी तिचा पॉइंट रेफ्यूट करताना ते म्हणतात, हे रंभे तपोमय ज्ञानमय जन्मरहित विद्यामय योगमय अशा परमात्म्याला तपस्येत लीन होऊन आपल्या चित्तामध्ये ज्याने धारण केले नाही, स्थिर केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. आणि संवादाच्या शेवटी ते तिला एम्फॅटिकली सांगतात की सुंदर सुदृढ असं शरीर असेल, देखणी तरुण बायको असेल, मेरू पर्वता एवढे धन असेल, भुरळ पाडणारी मधुर वाणी असेल, पण जर भगवान शंकराच्या चरण कमलावर मन एकाग्र होत नसेल तर त्या जीवनाचा धिक्कार असो. या शुक मुनींसारखे ज्यांचे वैराग्य रिनन्सिएशन, ते समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी समर्थ, हे दोघे महासमर्थ आपल्याला भक्तीची कास धरून विवेक आणि वैराग्य युक्त असे आदर्श आयडियल आयुष्य कसे जगायचे याची शिकवण या समर्थ बोधातून देत आहेत. डिवोशन, डिस्पॅशन आणि डिस्क्रिमिनेशन बिटवीन राईट अँड रॉंग याचे महत्व मनावर ठसवत आहेत.
Jay, Jay.